chinimandi.com podcast.
जीएसटी मोबदला आणि कर परताव्याची रक्कम लवकरात लवकर मिळाल्यास राज्यातील विकास कामांना वेग. मुख्यमंत्र्यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांना विनंती. वस्तू आणि सेवा कर मोबदला आणि कर परताव्याची रक्कम राज्याला लवकरात लवकर मिळावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्रान्वये केली आहे. केंद्र सरकारकडून राज्य शासनाला 15,558.5 लाख रुपये कर परताव्यापोटी येणं बाकी असून हा परतावा कमी झाल्यामुळं राज्यातील विकास कामांवर परिणाम होत आहे असंही या पत्रात म्हटलं आहे. मुख्यमंत्री आपल्या पत्रात म्हणतात की 2019-20 केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून मिळणारा कर परतावा 46,630.66 लाख एवढा होता, जो की 2018-19 41,952.65 लाख या परताव्याच्या 11.15% जास्त होता. मात्र ऑक्टोबर 2019 राज्याला 20,254.92 लाख इतकीच रक्कम मिळाली. एकंदर 6,946.29 लाख म्हणजेच 25.53% रक्कम कमी मिळाली. अशा रीतीने वाढीव अर्थसंकल्पीय रकमेपेक्षा कमी रक्कम राज्याला प्राप्त झाली. दुसऱ्या तिमाहीत एकूणच अर्थव्यवस्थेतील मंदी लक्षात घेता पुढील काळात देखील कर परतावा कमी मिळेल असं वाटतं असंही मुख्यमंत्री पत्रात लिहितात. अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे 14% जीएसटी संकलनाच्या उद्दिष्टापेक्षा कमी कर संकलन झालं आहे. चालू आर्थिक वर्षात पहिल्या 4 महिन्यात राज्याला 5,635 कोटी रुपये इतका जीएसटी मोबदला मिळाला. मात्र नोव्हेंबर 2019 अद्यापही 8,611.76 लाख इतकी रक्कम जीएसटी मोबदल्यापायी मिळणं बाकी आहे. एकात्मिक वस्तू आणि सेवा कर प्रणाली 2017-18 निश्चित करण्यात आली. त्यावेळी त्याचा आधार वित्त आयोगाचे कर परतावा सूत्र होते. मार्च 2018 या वर्षाअखेर 2019 कॅग अहवाल क्रमांक 11 एकात्मिक वस्तू आणि सेवा कराची समायोजित रक्कम अनेक व्यवहारांसाठी झालेली नाही असं आढळलं. यामुळे या कराची मोठी रक्कम केंद्राकडून येणं बाकी आहे. ही रक्कम लवकरात लवकर मिळावी जेणेकरून राज्यातील विकास कामांना वेग देता येईल असंही मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटलं आहे.